पुनः पुनः नाम है पीयूष पी दमले कष्टले मन तुझे थकते ते ना कधी देती सकला सद्बुद्धि काहो सी भय भीत शे गावीचा परमात्मा तो आहे जगजी गजाननाची कृपा तरी पुन्हा नये नर देह नको कशाला कुठले ही अभिमान ना घर गेह विश्वासशी तू तयावरी पूर्ण होत से काम तूने माने स्मरण करी गजानना अभिराम ज्ञानाची साधना दूर करीती मिरास हृदयातून ही येतसे गुरुभक्ती विश्वास प्रमोद ठेवा तोच हा निजानंद अवतार शून्य शब्द तो बोलतो गजयोगी उद्धार निर्गुण ब्रह्म सनातन स्थिरचर अवतारी गणगणात बोते भजनाची महिमा अति भारी गुणागरा हरि मंगला अघाद गुरु राजा अग्नि वीन पेटवी चिलीम महाराजा सखयारे जोडून या कर प्रार्थितसे जग हे सखयारे दया करी बारोश नको प्रेमळ तुमचे बोल हरिहर गुरुवर आमचा तू जीवन हे अनमोल गुरु राज समर्थ सम्राटा लीलाधर हे भास्करा भक्ता लागी विठ्ठल तू मांत्रिक मंत्र खरा अपार करुणा सागर रे मंगल पावन फूल भूला जन्म हमानवा होते थोड़ी भूल की तीच बोलण्या लावते एक चित्त मन होऊनी ध्यान कराया पाहते वैराग्याचे सागर हे मोक्ष पदाचे संत परमार्थाच्या मार्गाला होती केव्हा पंत दिन कर ज्ञान न भातला चंद्र असा गगनी पाहुन ऐशा गजानना खुलती देवमनी हरि हरील दुर्वासना वृथा नको अभिमान स्वामी थोड़ी कृपा करा हा आहे सन्मान